पडत्या दुर्बिणीला स्थिरावताना. मूळ लेखक आशिष महाबळ, अभिवाचन विद्युलता महाबळ. हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या वृत्ताच्या जून 2026 अंकात समाविष्ट आहे. गेल्या महिन्यात रोमन अवकाश दुर्बिणीशी संबंधित एका बैठकीसाठी मी नासाच्या गोडार्ड अवकाश उड्डाण केंद्राला गेलो होतो. तिथे मला एक छोटेसे अवकाशयान पाहण्याची संधी मिळाली. लवकरच ते यान काहीतरी विलक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहे. पृथ्वीच्या दिशेने हळूहळू खाली येणारी एक अवकाश दुर्बिण पकडून तिला पुन्हा सुरक्षित कक्षेत स्थिर करण्याचा प्रयत्न. या अवकाश यानाचे नाव आहे लिंक. ते कॅटलिस्ट स्पेस टेक्नॉलॉजीज या कंपनीने बनवले आहे. लिंकचे वजन केवळ काहीशे किलोग्रॅम आहे, पण त्याचे लक्ष त्यापेक्षा खूप मोठे आणि खूप मौल्यवान आहे. नासाची नील गेरल स्विफ्ट अवकाश दुर्बिण 2004 मध्ये प्रक्षेपित केलेली ही 1470 किलोग्रॅम वजनाची अवकाश दुर्बिण गॅमा रे बर्स्ट आणि इतर अल्पकाळ टिकणाऱ्या वैश्विक स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी बनवली गेली होती. स्विफ्टचे आयुष्य आश्चर्यकारक ठरले आहे. मुळात स्विफ्टची मोहीम फक्त 2 वर्षासाठी आखली होती, पण 20 वर्षाहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही ती खगोलशास्त्रातील सर्वात महत्वाच्या वेगवान प्रतिसाद देणाऱ्या वेधशाळांपैकी एक आहे. स्विफ्टवर 3 उपकरणे आहेत, बर्स्ट अलर्ट टेलिस्कोप बॅट, एक्सरे टेलिस्कोप XRT आणि अल्ट्राव्हायोलेट किंवा ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणजे UVOT. एखादा गॅमा किरण स्फोट किंवा इतर उच्च ऊर्जेचा अल्पकाळ टिकणारा खगोलीय स्त्रोत दिसला की स्विफ्टवरील बॅट उपकरण काही सेकंदात त्याचे साधारण स्थान ठरवते. मग स्विफ्ट त्या दिशेने वळून XRT आणि UVOTच्या मदतीने अधिक नेमका पाठपुरावा करते आणि ही माहिती लगेच पृथ्वीवर पाठवते, जेणेकरून जगभरातील खगोल शास्त्रज्ञही इतर दुर्बिणी त्या दिशेने वळवू शकतील. आधुनिक बदलत्या आकाशाचा वेध घेणाऱ्या खगोलशास्त्राचे लक्षच असे अचानक उद्भवणारे स्रोत असतात. त्यामुळे वेगानं पाठपुरावा करणारी स्विफ्ट सारखी दुर्बिण अमूल्य असते. पण स्विफ्ट समोर एक अडचण आहे. स्वतःची कक्षा बदलण्यासाठी तिच्याकडे स्वतःचे थ्रस्टर्स म्हणजे वेग दिशा बदलू शकणारी इंजिने नाहीत. गेल्या 2 दशकात पृथ्वीच्या अतिशय विरळ बाह्य वातावरणामुळे तिची कक्षा हळूहळू खाली पृथ्वीजवळ येत गेली आहे. अलीकडच्या वाढलेल्या सौर उद्रेकांमुळे हे घर्षण अधिक वाढले आहे. सौर उद्रेक पृथ्वीचे बाह्य वातावरण तापवतात आणि त्याचे प्रसरण होते. शेकडो किलोमीटर उंचीवर सुद्धा उपग्रहाचा वेग हळूहळू कमी करण्या इतपत रेणू तिथे असतात. कक्षा जशी खाली येते तशी ही प्रक्रिया अधिक वेगानं घडू लागते. कमी उंची म्हणजे अधिक घर्षण आणि अधिक घर्षण म्हणजे अजून कमी उंची. पृथ्वीपासून सुमारे 600 किलोमीटर उंचीच्या मूळ कक्षेतून स्विफ्ट आता साधारण 400 किलोमीटर पर्यंत खाली आली आहे. हे असेच चालू राहिले तर ती पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करून जळून नष्ट होण्याचा धोका आहे. वेळ मिळवण्यासाठी नासाने एक असामान्य आणि वेदनादायी निर्णय घेतला. स्विफ्टच्या निरीक्षणावर मर्यादा आणल्या, विशिष्ट दिशांना दुर्बिण वळवणे टाळले आणि एकूणच दिशा अशी ठेवली गेली की वातावरणीय घर्षण कमी होईल. फक्त दिशा बदलल्याने वातावरणातील पुनप्रवेश केवळ काही महिन्यांनी पुढे ढकलता येतो. म्हणून नासाने आणखीन एक धाडसी पाऊल उचलले. विक्रमी वेगाने एक बचाव मोहीम उभी केली. स्विफ्टला पुन्हा सुमारे 550 किलोमीटरच्या सुरक्षित कक्षेत स्थापण्यासाठी नासाने ही जलद बचाव मोहीम करण्यासाठी कॅटलिस्टला दशलक्ष डॉलरचे कंत्राट दिले. नवीन अवकाश दुर्बीण बनवण्याच्या खर्चाची तुलना केली तर ही रक्कम खूपच कमी आहे. ही मोहीम जलदही आहे. कॅटलिस्टच्या मते समस्या स्पष्ट होण्यापासून ही रोबोटिक युती करण्यापर्यंतचा प्रवास एका वर्षापेक्षा कमी वेळात होत आहे. आव्हान असे आहे की स्विफ्ट दुरुस्ती किंवा देखभाल ध्यानात घेऊन बनवली नव्हती. अंतराळवीरांनी हबलची 5 वेळा दुरुस्ती केली, पण हबल सुरुवातीपासूनच भविष्यकालीन सुधारणा लक्षात घेऊन बनवली होती. स्विफ्टवर दुसरे यान उतरवण्यासाठी जोडण्यासाठी सोयीची जागा नाही. इथे पकडा असे सांगणारे हँडल नाही आणि रोबोटिक मेकॅनिक साठी तयार केलेला कोणताही सोयीचा भाग नाही. त्यामुळे लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेले लिंक हे बचाव करणारे यान एखाद्या रुग्णाची शरीर रचना प्रत्यक्ष वेळेत समजून घेत जवळ जाणाऱ्या शल्य विशारदासारखे असावे लागणार आहे. लिंक प्रथम स्विफ्ट कडे अत्यंत काळजीपूर्वक जाईल आणि सुरक्षित अंतरावरून तिचे अनेक नवीन फोटो घेईल. हे फोटो पृथ्वीवर पाठवले जातील. अभियंते ते जुने फोटो आणि मूळ डिझाईनची तुलना करतील. मशीन लर्निंग प्रारूपे आणि सिम्युलेशन्स वापरतील आणि स्विफ्ट वरील कोणते भाग पकडण्यासाठी अजूनही पुरेसे सुरक्षित आहे हे ठरवतील. त्यानंतरच लिंक आपल्या यांत्रिक बाहूंनी स्विफ्टला पकडण्याचा प्रयत्न करेल. या मोहिमेत पकडण्याचे अनेक प्रयत्न करण्याची तरतूद आहे, पण प्रत्येक प्रयत्न अतिशय जिकरीचा असेल. जणू कक्षेत फिरणारी जुनी सहकार्य न करणारी अजूनही गतिमान वस्तू तिला इजा न करता पकडायची आहे. मानव आणि यंत्र यांची ही भागीदारी या गोष्टीतील सर्वात रोचक भागांपैकी एक आहे. रोबोट अवकाशात असेल, पण निर्णय प्रक्रियेत पृथ्वीवरील माणसांचा सहभाग असेल. अवकाशयान फोटो काढेल, जवळ जाईल आणि हालचाली करेल. पृथ्वीवरील माणसे आणि प्रारूपे त्यातील भौमितिक आकारांचा अर्थ लावायला आणि रणनीती ठरवायला मदत करतील. हा असा अवकाशातील बचाव प्रयत्न आहे ज्यात यंत्र मानवशास्त्र, मशीन लर्निंग, सिम्युलेशन्स, कक्षागतीशास्त्र आणि जुन्या पद्धतीची अभियांत्रिकी सावधगिरी एकत्र येतात. मात्र प्रत्यक्ष पकडण्याच्या क्षणी लिंक पृथ्वीवरून सेकंदागणिक नियंत्रित केले जाणार नाही. कमी उंचीच्या कक्षेत असलेले यान पृथ्वीवरील संपर्क केंद्रांना एकावेळी साधारण 10 मिनिटेच दिसते. शिवाय अशा जवळून करायच्या हालचालींसाठी इतक्या झपाट्याने निर्णय घ्यावे लागतात की पृथ्वीवरून माणसाने क्षणोक्षणी निर्णय नियंत्रण करणे शक्य नसते. लिंकचे प्रक्षेपण यान या गोष्टीचे आणखीन एक ऐतिहासिक अंग आहे. ही मोहीम पिगॅसस एक्सेल वापरणार आहे. नॉर्थरूप ब्रह्मनच्या स्टारगेझर नावाच्या L1011 विमानाखाली वाहून नेले जाणारे हवेतूनच प्रक्षेपित होणारे रॉकेट. नेहमीच्या रॉकेट प्रमाणे जमिनीवरील प्रक्षेपण तळावरून उभे झेपावण्याऐवजी पेगसस विमानातून सुमारे 40,000 फूट उंचीवर सोडले जाते आणि त्याचे रॉकेट इंजिन प्रज्वलित होते. लहान उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी ही पद्धत एकेकाळी अत्यंत कल्पक आणि आकर्षक मानली जात असे. आज पुनर्वापरायोग्य रॉकेट्स आणि मोठ्या सामायिक प्रक्षेपण मोहिमांमुळे प्रक्षेपणांचे अर्थकारण बदलले आहे. पण त्याआधी हवेतून केलेल्या प्रक्षेपणामुळे लवचिकता मिळत असे. विमान रॉकेटला योग्य ठिकाणी आणि योग्य उंचीवर घेऊन जाऊ शकत असे आणि मग पारंपरिक प्रक्षेपण तळाशिवाय लहान उपग्रह कक्षेत पाठवता येत. पेगससने 1990 मध्ये पहिले उड्डाण केले आणि आतापर्यंत 45 मोहिमांमधून साधारण 95 उपग्रह अवकाशात स्थापन केले आहे. यात एक काव्यात्मक शक्यताही आहे. स्विफ्ट बचाव मोहीम पेगससचे हे उड्डाण अंतिम ठरू शकते. अवकाश प्रवेशाच्या एका जुन्या युगातील रॉकेटला शेवटची मोहीम मिळू शकते. नवी वेधशाळा सोडण्यासाठी नव्हे, तर जुनी वेधशाळा वाचवण्यासाठी. लिंक यशस्वी झाले तर स्विफ्टला अनेक वर्षांचे अतिरिक्त आयुष्य मिळू शकते. कदाचित तिची उपकरणे आणि इतर प्रणाली निरोगी राहिल्या तर दशकभरही. पण या मोहिमेचे खरे महत्व स्विफ्ट पल्ल्याड आहे. अनेक अवकाशयाने वैज्ञानिक प्रयोग किंवा निरीक्षणे संपल्यामुळे निकामी होत नाही. त्यांचे इंधन संपते, ते चुकीच्या कक्षेत अडकतात किंवा हव्या त्या दिशेकडे वळण्याची त्यांची कुवत कमी होते. जलद आणि तुलनेत स्वस्त रोबॅटिक दुरुस्ती सेवा मोहीम उपलब्ध असल्यास उपग्रहांबद्दल आणि पृथ्वीजवळच्या दुरुस्ती सेवा मोहिमांबद्दल असलेला आपला विचार प्रवाह बदलू शकतो. विज्ञानासाठी याचा अर्थ असा की मौल्यवान वेधशाळा दुर्लक्षिण्याऐवजी वाचवता येतील. व्यापारासाठी याचा अर्थ महागड्या उपग्रहांचे आयुष्य वाढवणे. उपग्रहांच्या दीर्घायुष्यासाठी तपासणी, दुरुस्ती आणि अखेरीस अवकाश कचरा साफ करण्यास मदत होऊ शकते. आणि धोरणात्मक दृष्टीने कक्षेतील वस्तूंच्या जवळ जाणे, तपासणी करणे, पकडणे आणि हलवणे ही क्षमता अवकाश युगात महत्वाची आणि तितकीच संवेदनशीलही ठरणार आहे. म्हणूनच स्विफ्टची ही बचाव मोहीम केवळ खगोलशास्त्राची गोष्ट नाही. ती अशा भविष्यातील एक झलक आहे की जिथे अवकाश याने केवळ सोडली जात नाही, त्यांची तपासणी होऊ शकते, दुरुस्ती होऊ शकते, इंधन भरले जाऊ शकते, त्यांना नव्या कक्षेत नेता येऊ शकते आणि त्यांना वाचवताही येऊ शकते. त्या अर्थाने लिंक हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की अवकाशात बचाव वाहन तज्ञ आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके असू शकतात. आणि ही मोहीम यशस्वी झाली तर केवळ काहीशे किलोग्रॅम वजनाचे एक छोटे अवकाशयान 21 वर्षाच्या दुर्बिणीला दुसरे आयुष्य देऊ शकते. लिंकचे प्रस्तावित प्रक्षेपण जूनच्या अखेरीस आहे.